मणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय पर्यटनाक आनीक बऱ्या पावण्याचेर व्हरपाक काल मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे अध्यक्षते खाला परवरे मंत्रालयान पर्यटन मळा वेल्या जाळवणदारां बरोबर बसका जाली. ह्या वेळार पर्यटन मंत्री रवन खंवटो तशेंच राज्याचे मुखेल सचीव व्ही कांदवेलू, गोंय पर्यटन उदरगत महामंडळाचे अध्यक्ष गणेश गांवकार तशेंच वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख हाजीर आशिल्ले. गोंयांत सैमीक सोबीतकाये सयत आतां धार्मीक पर्यटन, वेलनेस, ट्युरिझम तशेंच खेळां मळाचें केंद्र करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या आनी ते दिकेन काम सुरू आसा अशी माहिती ह्या वेळार सावंत हांणी दिली. गोंयांतले पर्यटन आतां हंगामी पर्यटन उरूं ना जाल्यार 365 दीस पर्यटन थळ जालां. हे खातीर नितळ पांचवेचार शाश्वत गोंय पर्यटनाची उदरगत करपाक गोंय सरकार प्राधान्य दिता अशें तांणी म्हळां. गोंय आंतरराष्ट्रीय पर्यटन थळ आशिल्ल्यान जागतीक पांवड्याचेर गोंयच्या पर्यटनाक जोडपाक विजा ऑन अरायवल संकल्पना मतीन दवरून हवाई कनेक्टिव्हिटी घटमूट करपाच्या नदरेंतल्यान सरकार विशेष म्हत्व दिता. त्या खेरीज गोंयच्या तरणाट्यांक पर्यटन मळार आशिल्ली रोजगाराची संद मेळची आनी तांकां मनीसबळ कुशळताय विभागा वरवीं प्रशिक्षण सरकार दितले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. वायफाय कनेक्टिव्हिटी, बरे रस्ते, अबकारी दाखले बेगोबेग दिवप, वेगवेगळे वेवसायीक परवाने दिवपाची प्रक्रिया जलद करपाविशी ह्या वेळार चर्चा झाल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. पर्यटन मळावेल्या स्पर्धात्मक जगान गोंय पर्यटन फाटी उरचे न्ही म्हण सरकार वेगवेगळी पावलां मारीत आसा अशें पर्यटन मंत्री रवन खंवटे हांणी ह्या वेळार म्हळां. कुट्टरे पंचायत सभाघरांत काल राष्ट्रीय मत्स्यपालन दीस मनयलो. नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळणकार मुखेल सोयरे आशिल्ले. कुट्टरेचे आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, कुट्टरेचे सरपंच क्लायव्ह इस्तिबेद, नुस्तेमारी खात्याचे सचिव प्रसन्न आचार्य, नुस्तेमारी खात्याचे संचालक दोतर शमिला मोंतेरो आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणेच्या यशस्वी अंमलबजावणे खातीर आनी मत्स्य वेवसाय क्षेत्रांत सकारात्मक बदल घडोवन हाडपाक केल्ल्या प्रयत्ना बद्दल हळणकार हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे कौतुक केले. गोंय राज्य जैव विविधताय मंडळान पावसान रानांतल्या रोहिणींचेर वाडपी अळमी मोठ्या प्रमाणात काडची न्हय अशी विनंती लोकांक केल्या. अळम्यांच्या जातींचो सांबाळ करपा खातीर लोकांनी रोहिणींचेर 50% अळमी दवरची. रानांत रोहिणींचेर जावपी अळमी मोठ्या प्रमाणात तोडिल्ल्यान पर्यावरणाचो समतोल इबाडटा. आज अनेक अळम्यांच्यो जाती नष्ट जाल्ले आसात. तशेंच पुराय वाड न जाल्ली बारीक अळमी काडिल्ल्यान फुडल्या वर्सांनी अळमी वाडपाचे प्रमाणूय उणें जायत वता. तशेंच अळम्यांचे बारीक कळे काडपाच्या प्रकाराक लागून रोहिणींतल्या वाळटीच्या अळ्यांकूय धोको निर्माण जाता आनी पर्यावरणाचो समतोल इबाडटा. पर्यावरणाचो समतोल इबाडिल्ल्यान माकड जोरा सारखो संसर्ग पातळपाची शक्यताय आसता. खासगी रान मालकांनी आपल्या रानांतल्या रोहिणींचेर वाडपाच्या अळम्यांच्या जातीचो सांबाळ करपा खातीर यत्न करचे अशें मंडळान मागला. दर्जेदार शिक्षणा संबंधी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हे 1 ते 8 मेरेनचे विद्यार्थी आनी शिक्षका कडेन फाल्यां सकाळी 11 वरांचेर व्हर्च्युअली संवाद सादतले अशें शिक्षण संचालकान परिपत्रक जारी केला. ह्या कार्यावळीत मुख्याध्यापक, शिक्षक आनी विद्यार्थ्यांक मुख्यमंत्र्यांकडे संवाद साधपाची संद मेळटली आनी त्या खातीर गरजेची व्यवस्था करची अशें शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी परिपत्रक जारी केला. साखळी रवींद्र भवनात आज नामनेचो अभिनेतो तशेंच दिग्दर्शक सुबोध भावे हांची गप्पा गोष्टी कार्यावळ जातली. रवींद्र भवनाच्या मनोहर बुवा शिरगांवकार सभाघरांत सांजवेळ 7 वरांचेर जावपी ह्या कार्यावळीत सिद्धी उपाध्ये तांचे कडेन संवाद सादतले. नुस्तेमारी संचालनालय दयानंद बांदोडकर मार्ग पणजे हांगा आज दनपरां 2:30 सावन धव्या सुंगटांची विक्री पयली येवपाक पयली हे तत्वार स्टॉक सोंप मेरेन करतले. सुंगटांची विक्री किलाक 350 रुपया दरान करतले. नुस्तेमारी खात्यान आपल्या एला धावजी हांगाच्या फार्मान सुंगटांची उत्पत्ती केल्या. पणजे वेचायेन नोंद केल्या प्रमाण पणजेन काल चडांत चड तापमान 31.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यांत उणे 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. गोवा ऑलिंपिक असोसिएशन GOAची वर्सुकी आमसभा 18 जुलैक जातली. ते वेळार संघटनेच्या वेंचणुकेची तारीख निश्चित करतले तशेंच निवडणूक अधिकारी नियुक्त करतले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:00.